स्तोत्र संहिता अध्याय 23 दाविदाचे स्तोत्र। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो। तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो। मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस। तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात। तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढितोस। तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस। माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे। खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन।